प्रकरण 14. श्रीमान योगी. राजे जिजाबाईंच्यासह पुरंधरवर आले. जावळी प्रकरणात जवळजवळ 6 महिने दगदगीचे गेले होते. गडावर येताच राजांनी अंतर्गत व्यवहारात लक्ष घातले. जावळी खोरे स्वराज्यात सामील झाल्यापासून राजांचा मुलूख दुपटीनं वाढला होता आणि त्याची हद्द समुद्राला भिडली होती. हे वाढते राज्य आतून बाहेरून सुरक्षित करणे आवश्यक होते. नव्या पागांची मोजदाद सुरू होती. नवे अधिकारी नेमले जात होते. स्वतःच्या प्रतिपच्चंद्र लेखेव या मुद्रेबरोबर त्यांचा पेशवा साम्राज याची शिवनरपती हर्षनिधान साम्राज्य मतिमतप्रधान अशी मुद्रा यापूर्वीच तयार केली होती. त्याशिवाय पेशवे मुजुमदार डबीर सुरनी सरनोबत असे अष्टप्रधानपैकी निदान 5 जण आणि पायदळाचे सरनोबत पायदळाचे सबनीस हिरदळाचे प्रमुख असे अधिकारी राजांनी नेमले होते. खर्च वाढत होता. भोरप्या डोंगराचा गड आणि रायगड ही दोन्ही बांधकामे एकाच वेळी सुरू झाली होती. पुरंधरवर मुक्काम ठेवून राजे हे सर्व करीत होते. राजगडावर कचेरी हलवली होती. एके दिवशी राजे पुरंधराखाली नारायण दर्शनाला सर्वांसह उतरले. जिजामाता आणि सईबाई एका मेण्यात होत्या. सईबाईंना दिवस गेल्याने त्यांची काळजी घेतली जात होती. दुसऱ्या मेण्यात सोयराबाई होत्या. देवदर्शन करून राजे मंदिराबाहेर आले. श्यामराव निळकंठांनी राजांना विनंती केली.
महाराज, सुप्याचे तिमाजी कुलकर्णी आले आहेत.
आमच्याकडे?
हो.
तिमाजी कुलकर्णी सुप्याचा वतनदार. त्याचे वतन संभाजी मोहित्यांनी बळजबरीने काढून घेतले. विसाजीराव आणि रामजी पणतकर नावाच्या भावांनी संभाजी मोहित्यांना एक घोडा आणि 157 रुपये लाच दिली आणि त्यासाठी संभाजी मोहित्यांनी कुलकर्ण्याचा छळ करून जबरीने वचनचिठ्ठी लिहून घेऊन कुलकर्ण्याचे वतन भावांना दिले. कुलकर्णी दाद मागायला बंगळूरला गेला. शहाजीराजांनी त्याला राजांच्याकडे पाठवला. अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी कुलकर्णी राजांच्याकडे आला होता. संभाजी मोहिते म्हणजे शहाजीराजांचे मेहुणे, राजांचे सावत्र मामा. सुपे परगणा शहाजीराजांचा होता. त्यांनी तो परगणा शहाजीराजांच्या धाकट्या राणीसाहेब तुकाबाई यांचे भाऊ संभाजी मोहिते यांना दिला होता. मोहिते सुप्याच्या गढीत राहून सुप्यावर बेलगाम अंमल करीत होते. त्यांच्याबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या, पण राजांना मोहिते माहीत नव्हते. मोहित्यांना दुखावले तर विनाकारण घरात गैरसमज होईल म्हणून राजे आजवर मोहित्यांकडे दुर्लक्ष करून राहिले. राजांनी कुलकर्ण्याला अभय दिले आणि ते गडावर गेले. दुसऱ्या दिवशी राजे सकाळच्या वेळी रघुनाथ बल्लाळ अत्रे सोनोपंत डबीर यांच्याबरोबर बोलत होते. बोलता बोलता राजे स्तब्ध झाले. राजे उठले, खिडकीजवळ आले. खालच्या चौकात भगवी वस्त्रे धारण केलेला एक तरुण संन्यासी उंच रवाने श्लोक म्हणत होता. मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, जनी जाणता भक्त होऊन निराहे. गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा देवकाची जिजे देहजाचा, सदा रामनामे वदे नित्य वाचा. स्वधर्मेच चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. वा, राजे उद्गारले. काय प्रासादिक वाणी आहे. कोण आहे हा संन्यासी? अत्रे? अत्रे आणि डबीर खिडकीपाशी आले. संन्यासी म्हणत होता,
मदे मत्सरे सांडिला स्वार्थबुद्धी, प्रपंचिक नाही जयाते उपाधी. सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा.
अत्रे म्हणाले, हा तर रामदासी दिसतो. असे अनेक भिक्षेकरी येतात. संन्यासी, वैरागी, दरवेशी यांची अखंड रीग लागलेली असते. नाही अत्रे, साधे भिक्षेकरी आणि रामदासी यांच्यात खूप फरक दिसतो. हे रामदासी नुसती भिक्षा मागत नाहीत, तर प्रत्येक भिक्षेबरोबर एक जाज्वल्य सद्विचार समाजात पेरीत असतात. समाजाला विचाराकडे प्रवृत्त करीत असतात. नाहीतर आम्ही यांच्या साधेला आकृष्ट झालो नसतो.
हे रामदासी साऱ्या मुलखात पसरले आहेत.
आम्हाला ते माहीत आहे. त्या सत्पुरुषाचा उपदेश ऐकून अनेक जण आम्हाला येऊन मिळाले आहेत. रामदासीला भेटण्याची आमची इच्छा आहे.
आज्ञा, सोनोपंत म्हणाले. आत्ता बोलावून आणतो.
त्यांना थांबवीत राजे म्हणाले, नको. श्री समर्थांच्या शिष्याला देखील बोलावण्याचा अधिकार आमचा नाही. आम्हीच सामोरे जाऊ. राजांच्या पाठोपाठ अत्रेय सोनोपंत होतेच. राजांना महालाच्या बाहेर आलेले पाहताच रामदासी चकित झाला. भानावर येऊन त्यांनी हात जोडले. राजांनी वाकून नमस्कार केला. त्यांनी विचारले,
महाराज आपण कोण?
आम्ही रामदासी, सेवकाला कल्याण म्हणतात, भिक्षेसाठी आलो.
आपण कोणते अभंग म्हणत होतात?
राजा, हे अभंग नव्हेत, हे श्लोक आहेत. गुरुदेव सध्या शिवथर घडीत बसून ग्रंथ लिहित आहेत. ग्रंथ पुरा होईतो कुठंही न जाण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. त्यांचे हे मनाचे श्लोक आहेत.
मनी लोचनी श्रीहरी तो छिपाहे, जनी जाणता भक्ती होऊनी राहे.
आपल्या कृपेने त्यातील आणखी काही ऐकायला मिळेल तर आम्हाला आनंद वाटेल. संन्यासी म्हणाला, राजा ती तर गुरुवाज्ञा आहे.
क्रमी वेळ जो तत्व चिंतानुवादे, नलिंपे कदादंभवादे विवादे, करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा आर्दवी प्रिय जो सर्वलोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी. न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा.
राजे समाधानाने म्हणाले,
पाहिलत पंत, सारे थोर विचार एकाच प्रवाहात जातात, मग ते कोणीही सांगो, असाच विचार तुकाराम महाराजांनी सांगितला आहे.
नसावे ओशाळ मन मानिती सकळ, जाय तिथे पावे मन चाले बोलिले वचन.
पंत, असं ऐकलं की वाटतं धावत जावं आणि ज्यांच्या मुखातून अशा अमृतधारा वर्षतात त्यांचे चरण धरावे.
रामदासी, समर्थ क्षेम आहेत ना?
रामकृपेनं सारं क्षेम आहे, समर्थ नेहमी सांगतात.
काय?
राजांनी विचारलं.
रामदासी कल्याण म्हणाला, समर्थ सांगतात, आता मठाच्या योगक्षेमाची चिंता करू नका.
मोगलाई सरली, स्वराज्याचा उदय झाला, शिवबाच्या राज्यात धर्म न्याय निष्ठा सुरक्षित आहे.
ते ऐकून राजांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. राजे म्हणाले,
पंत ऐका, केवढी मोठी जबाबदारी समर्थांनी आमच्यावर टाकली आहे.
रामदासी, रामदासी, समर्थांना आमचा दंडवत सांगा. त्यांना सांगा, स्वराज्याचं स्वप्न अद्याप साकार झालं नाही, यासाठी आशीर्वाद हवेत. समर्थाच्या दर्शनासाठी आमचा जीव उतावीळ झाला आहे. आम्ही रायगडी येऊ तेव्हा दर्शनासाठी जरूर येऊ.
रामदासी, काही कमतरता भासली तर आम्हाला कळवण्यास संकोच मानू नका.
समर्थांची सेवा घडली तर आम्ही ते भाग्य समजू. राजे शामराव पंतांच्याकडे वळले आणि म्हणाले,
पंत, समर्थ एका थोर कार्यात मग्न आहेत. चाफळच्या उत्सवाला दर साल 200 देण्याचं फरमान काढा. रामदासींची योग्य व्यवस्था करून मानानं आदरानं त्यांना निरोप द्या.
राजे वाड्यात आले. सदरेवर विचारे गायकवाड उभे होते. मुजरे स्वीकारून राजे आत गेले. राजे आपल्या महाली जात असता सईबाई समोरे आल्या. त्या म्हणाल्या,
आपल्यालाच हुडकीत होते.
का?
मासाहेबांनी आठवण केलीये.
का? विशेष काही?
सईबाई हसू लपवीत म्हणाल्या,
मला काही ठाऊक नाही.
सईबाईंच्या पाठोपाठ राजे जिजाबाईंच्याकडे गेले.
मासाहेब, काय आज्ञा?
राजांनी विचारले.
अरे आज्ञा कसली? तू संतापणार नसलास तर सांगते.
मासाहेब, आपल्यावर आम्ही कधी संतापलो आहे का? आपण सांगाल ते आम्ही आनंदानं मान्य करू.
पहा राजे, मग फिराल.
आपल्या पायांची शपथ. मग तर झालं?
राजे प्रसन्नतेने म्हणाले,
हे बघ, बाहेर आपले विचारे गायकवाड आलेत. त्यांची अशी इच्छा आहे की त्यांच्या मुली इथं द्याव्यात, सोयरीक घडावी.
इथं लग्न कोणाचं आहे?
राजे आश्चर्याने म्हणाले,
तुमच्याकरता म्हणतात ते.
मासाहेब, 3 झाली, पुरे झाली नाहीत का?
राजे, हा सुद्धा राजकारणाचाच भाग समजा. एक सोयरीक घडते, 10 आधाराला मिळतात. शिवाय राजांनी अधिक विवाह करणं हा रिवाजच आहे मुळी.
राजे खिन्नतेने हसले, म्हणाले,
मासाहेब, हे कारण मात्र खोटं. त्यामुळं आमच्या लौकिकाला काही बाध यायचा नाही. प्रभू रामचंद्रांना आपण आदर्श मानतो. मासाहेब, हे मोगल सल्तनतीचे रिवाज. राजकर्त्यांबरोबरच ते आमच्या हाडीमासी खेळले, तेच रिवाज आपण पाळीत आहोत.
राजे, आम्ही गायकवाडांना आणि विचार्यांना शब्द दिलाय, सोयरीक मान्य केली आहे. राजे हताशपणे म्हणाले, मग आम्ही काय बोलणार, ठरवून टाका. आणि यानंतर 3-4 महिन्यातच गायकवाड, जाधव, इंगळे अशा 3 घराण्यांची राजांच्या सोयरीकी झाल्या. सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई यांच्या सोबतीला सकवारबाई, काशीबाई आणि गुणवंताबाई राजांच्या राणीवशात प्रवेशकर्त्या झाल्या. दसरा झाला, दिवाळी जवळच येत होती. दिवाळी 15 दिवसांवर असता राजांनी घोडदळासह गड सोडला. राजांनी कऱ्हे पठार गाठले. सकाळची थंडी अद्याप ओसरली नव्हती. धुक्यातून राजे सुप्याला पोहोचले. धुक्यातून दिसणारी गढी स्वप्ननगरासारखी भासत होती. राजे सरळ गढीच्या वेशीत गेले. शिवाजी राजांना पाहताच पहारेकऱ्यांच्या कमरा मुजऱ्यासाठी लावल्या. खुद्द शहाजी पुत्र जहागिरीचा मालक गढीत येत होता, त्याला रोखणार कोण? शिवाजी राजांच्या मावळ्यांनी गढी वेढली. दरवाजावर आणि गढीच्या 4 बाजूंना चौक्या जारी झाल्या. राजे वाड्यासमोर गेले. शिवाजीराजे आलेले कळताच संभाजी मोहिते मामाच्या तोऱ्यात सदरेवर आले. राजांनी मुजरा केला. मामांनी राजांना विचारले,
राजे आज औचित आलात?
मामासाहेब, दिवाळी जवळ आली, सणासुदीला थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला, सण मागायला आम्ही आलो आहोत.
उशिरा का होईना, थोरा मोठ्यांची आठवण झाली हे काय थोडं?
मामा छदमीपणाने म्हणाले, मामासाहेब आम्ही आपली आठवण कशी विसरू?
बंगळूराहून काही कानपिचक्या आल्या वाटतं.
संभाजी मोहिते आपल्याच तोऱ्यात बोलत होते. राजांना त्यांचे मनातून हसू येत होते. राजे हसून म्हणाले, हो आपण बरोबर ओळखलं मामा, पण ती आम्हाला नाही आपणाला.
राजे अदब सांभाळून बोला, आम्हाला कानपिचकी यायला कारण काय?
तिमाजी कुलकर्ण्यांनी आपली तक्रार महाराज साहेबांच्या चरणी रुजू केली आहे. आमच्याकडे ही तक्रार आली आहे, आपण अन्यायानं घेतलेलं त्यांचं वतन परत करावं ही विनंती आहे.
त्या भटाची तरफदारी तुम्ही करता? सुप्यावर आम्हाला नेमलाय तो महाराज साहेबांनी, तुम्हाला कोण विचारतो? सुपे परगणा ही त्यांची जहागीर आहे.
बरोबर आहे, आणि आम्ही महाराज साहेबांचे चिरंजीव आहोत. महाराज साहेबांच्या जहागिरीत अन्याय होत नाही हे पाहणं आमचं कर्तव्य आहे. कटुता न वाढता हे घडावं ही आमची इच्छा आहे.
तुमची इच्छा? कोण तुम्ही? राजे दिवाळीचा सण मागायला आला तो घ्या आणि रस्ता धरा.
मग मामासाहेब सण मागावाच लागेल.
मागा ना, किती होऊन हवेत?
सुपे, ठाणे, परगणा आमच्या हवाली करा, तुम्हीही आम्हाला सामील व्हा. संभाजी मोहिते मोठ्याने हसले. गंभीर होत राजांच्या वर नजर रोखीत ते म्हणाले,
राजे तुम्ही लहान आमचे भाचे म्हणून गय केली, दुसरा कोणी असता तर गर्दन मारली असती.
राजे संतप्त झाले, चेहरा रुक्ष कठोर बनला. त्यांचा थंड धारधार आवाज मन चिरीत गेला. मामासाहेब तुम्हाला ते जमणार नाही, पण आम्ही ते सहज करू हे तुमच्या ध्यानी येत नाहीये.
मतलब?
मामासाहेब आज ह्या क्षणी गढीभोवती माझे पहारे आहेत, ही गढी तुमच्यासह माझ्या ताब्यात आहे.
राजे!
मोहित्यांचे डोळे विस्फारले गेले. मोहिते भिंतीवर लटकावलेल्या तलवारीकडे धावले. तोच राजांच्या मावळ्यांनी त्यांना गिरफ्तार केले. मामांचा कैफ उतरला. उसन्या अवसानाने ते म्हणाले,
राजे याचा परिणाम बरा होणार नाही, महाराज साहेबांना.
मामा आपण जरूर सांगून पहा, महाराज साहेबांना आम्ही चांगले ओळखतो. आपली जुलमी राजवट त्यांच्या कानी केव्हाच गेली आहे. अजूनही आपण वर्तन सुधारावे आणि आमच्या पदरी.
भाच्याची सेवा आम्ही मोहित करणार.
ठीक आहे, आपण बंगळूरला जाऊ शकता.
माझी चीज वस्तू
ती आम्ही जप्त केली आहे. आप्त म्हणून गय करू लागलो तर इतरांच्या गुन्ह्याला आम्ही कोणती शिक्षा करणार? जीव राखून परत जाता हेच नशीब समजा. सुप्याची गढी हस्तगत झाली. त्याचबरोबर मोहित्यांच्या हातांखाली असलेला जहागिरीचा भाग राजांच्या ताब्यात आला. कऱ्हे पठार स्वराज्यात सामील झाले. मोहित्यांची 300ची पागा आणि गढीतली दौलत राजांना मिळाली. सुप्याचा बंदोबस्त करून राजे दिवाळीसाठी गडाकडे वळले. सुप्याचा विजय पदरी बांधून राजे आनंदाने गडावर आले. पण गडावर दुःखाची सावली पडली होती. बंगळुराहून बातमी आली होती, शिवाजी राजांचे थोरले भाऊ जिजाबाईंचे ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे लढाईत ठार झाले. कर्नाटकात संभाजीराजे आणि अफजल खान कनकगिरीला वेढा देऊन बसले होते. अफजलने संभाजीराजांना गडावर चाल करण्यास सांगितली. संभाजी किल्ल्यावर चालून गेले. मागून अफजल येतो हा विश्वास. अफजलने भोसल्यांच्या वैराचा दावा साधला. त्याने संभाजीरावांना कुमक केली नाही. संभाजीराजे एकटे पडले आणि त्या गर्दीत लढत असता जंबुरियाचा गोळा लागून शांत झाले. राजे जिजाबाईंच्या महालात गेले. आवरलेल्या अश्रूंचे बांध दाराशीच फुटले. आईला मिठीत घेऊन राजे आपल्या अश्रूंनी जिजाबाईंचे दुःख भिजवीत होते. जिजाबाईंच्या नजरेवरून संभाजी हलत नव्हता. बंगळुरू सोडताना महाराज साहेब म्हणाले होते,
तुम्ही शिवाजीराजांना तयार करा, आम्ही संभाजीराजांना तयार करतो. पाहू कोण पुढे जातो ते.
संभाजी लहानपणीची 5-6 वर्षे जो सहवास घडला तेवढाच. जुन्नर सोडताना शहाजीराजांच्या मागून जाणाऱ्या लहान संभाजीची अस्पष्ट मूर्ती आजही जिजाबाईंना दिसत होती. बंगळूरला आपली वाट पाहत वेशीत थांबलेले शंभू बाळ जिजाबाईंच्या नजरेसमोर येत होते. बंगळुराहून परत येताना एका मुक्कामापर्यंत आणि निरोपाच्या वेळी डोळ्यात पाणी घेऊन उभे असलेले संभाजीराजे तेच रूप अखेरचे. 2 वर्षांपूर्वीच संभाजीला मुलगा झाल्याचे कळले होते. नातवाचे मुख पाहण्याचे निमित्त करून जाणे झाले असते तर संभाजी दिसला असता. संभाजी एक स्वप्न होते, नेहमी नजरेसमोर येणारे पण कधीच मिठीत न सापडणारे. संभाजी स्वप्नासारखाच राहिला. स्वप्नातच तो तीळ तीळ मोठा झाला आणि स्पर्श होण्याआधीच जीवनाच्या भर पहाटे विरघळून गेला. राहिले संभाजी हे स्वप्न. शंभूबाळ अशा रीतीने पुढे जाऊन महाराज साहेबांचे शब्द खरे करतील अशी शंका कधी जिजाबाईंना स्वप्नातही वाटली नव्हती. पण ऊर चिरून जाणारा सत्याचा घाव आधी दिसला नाही म्हणून चुकत नसतो. संभाजीराजांच्या मृत्यूच्या बातमीने खचलेल्या जिजाबाईंच्यावर नजर ठेवून राजे गडावर वास्तव्य करीत होते. उलटणाऱ्या दिवसांबरोबर दुःखाला बांध घातले जात होते. खोल गेलेल्या जखमेचे शल्य फक्त जिजाबाईंनाच जाणवत होते. जिजाबाईंनी मोठ्या धीराने ते दुःख सहन केल्याचे भासवले आणि राजे पुन्हा राजकारणात गुंतले.